विकिस्त्रोत मराठीसाठी मी गणेश धामोडकर, सदस्य शिवश्री. शीर्षक औदुंबर. बालकवी. ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडी कडे, शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे. पायवाट पांढरी तयातुनी अडवी तिडवी पडे, हिरव्या कुरणांमधून चालली काळ्या डोहाकडे. झाकळुनी जळ गोळ काळीमा पसरी लाटांवर, पाय टाकुनी जळात बसला असला औदुंबर. समाप्त.